Media Pro Studios.
दोस्तांनो, वैज्ञानिकांची चरित्रे या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. या वैज्ञानिकांच्या जीवनगाथा आपल्याला नक्कीच आवडतील, स्फूर्ती देतील आणि संकटावर मात करून पुढे जायला प्रेरणाही देतील. तर सुरू करूयात आजची गोष्ट. सोळा जुलै 1969 म्हणजे 1969 अपोलो 11 इतिहास घडवला. मानवाचं पाऊल चंद्रावर पडलं, युगायुगांचे स्वप्न साकार झालं. गेली हजारो वर्ष मानवाला चंद्र खुणावत होता, पण पृथ्वीवरचा पहिला मानव नील आर्मस्ट्रॉंग भाग्यवान ठरला. चंद्रावर उतरल्यावर त्याचे पहिले वाक्य आहे, दिस इज अ स्मॉल स्टेप फॉर अ मॅन बट ग्रेटेस्ट लीप फॉर द मॅनकाइंड. साऱ्या जगातून अमेरिकेवर अभिनंदनाचा वर्षाव झाला, पण ही सारी किमिया केली कुणी? कुणाच्या सुपीक डोक्यातून ही सारी यंत्रणा तयार झाली? याचा किमयागार होता वेर्नर वॉन ब्राऊन. अमेरिकेच्या अतिप्रचंड सॅटर्न अग्निबाण प्रणालीचा निर्माता, तर आजच्या वैज्ञानिकाचं नाव आहे वेर्नर वॉन ब्राऊन. कोण होता हा वेर्नर ब्राऊन? वेर्नर 23 मार्च 1912 म्हणजे 1912 रोजी विर्झिस्क नावाच्या छोट्या गावात जन्माला आला. विर्झिस्क पोलंडमध्ये होते, पण पहिल्या महायुद्धानंतर हा सारा प्रदेश जर्मन अधिपत्याखाली आला. तीन भावंडातला हा मधला. मॅग्नस त्याचे वडील वायमार प्रजासत्ताकात शेतीमंत्री होते व आई इमीचे पूर्वज राजघराण्याशी संबंधित होते. वेर्नर 8-10 वर्षाचा झाला, आपल्याकडील मुंजीसारखा विधी झाला आणि त्यानिमित्ताने आईने त्याला छानसा टेलिस्कोप भेट दिला आणि मग त्याला ॲस्ट्रॉनॉमीची आवड निर्माण झाली. तासनतास टेलिस्कोपमधून तारे, ग्रह, चंद्र यांची निरीक्षणे चालायची. पहिल्या महायुद्धानंतर हे सारे कुटुंब विर्झिस सोडून बर्लिनला राहायला आले. अभ्यासापेक्षा वेर्नरचे लक्ष इतर तांत्रिक प्रयोग करण्याकडेच असे. त्या काळचे मॅक्स वॅलस आणि क्रिस ओगेल यांनी अग्निबाण तंत्राचा म्हणजे रॉकेट सायन्सचा उपयोग करून मोटारीची गती प्रचंड वाढवण्यात यश मिळवले व अशा मोटारींची प्रात्यक्षिके ते गावोगाव करत असत. हे पाहून आपणही असं काहीतरी करावं असं वेर्नरला वाटे. त्याने खेळातल्या मोटारीची दिवाळी तोडवतो तसे बाण जोडून रस्त्यावर दिली सोडून. गर्दीत ही मोटार घुसल्याने लोकांची धावपळ झाली. अखेर वेर्नरला पोलिसांनी पकडून चौकीवर डांबून ठेवले. संध्याकाळी बाबांनी त्याची सुटका केली. 1925 म्हणजेच 1925 वयाच्या 13व्या वर्षी वादमार जवळच्या इटर्सबर्ड जवळच्या निवासी शाळेत त्याचे नाव घातले. विज्ञान आणि गणिताचा त्याला खूप कंटाळा येई आणि जेमतेम उत्तीर्ण होण्याइतपत त्याची प्रगती असे. 1928 म्हणजे 1928 त्याला दुसऱ्या निवासी शाळेत घालण्यात आले. तिथे मात्र तो रमला. एके दिवशी त्याच्या वाचनात एक छानसे पुस्तक आले, हर्मन ओबर्थ यांचे अग्निबाणातून अंतरिक्षात, द रॉकेट इन टू इंटरप्लॅनेटरी स्पेस. या पुस्तकाने त्याच्या आयुष्यात क्रांतीच केली. हर्मन ओबर्थ या जर्मन शास्त्रज्ञाला अग्निबाणाचा जनक समजले जाते आणि प्रगल्भ प्रयोगांवर आधारलेलं त्याचं हे पुस्तक. वेर्नरने या पुस्तकाची पारायणे केली. अंतराळ प्रवास आणि चंद्र या दोन्ही गोष्टी त्याच्या मनात कायम घोळत असत. या पुस्तकाने तर त्याचे मन भरून गेले आणि मग विज्ञान व गणित या विषयांचा त्याने खचून अभ्यास करायचे ठरवले. मोठे झाल्यावर ओबर्थ सारखेच अग्निबाण करायचे ध्येय त्यांनी निश्चित केले. 1930 टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिनमध्ये त्याने प्रवेश घेतला. स्पेस फ्लाईट सोसायटीचा तो सभासद झाला. बर्लिनमध्ये विली ले आणि ओबर्ट हमन द्रवरूप इंधन म्हणजेच लिक्विड फ्युएल वापरून रॉकेट इंजिनवर प्रयोग करीत होते आणि विशेष म्हणजे या दोघांबरोबर काम करायची संधी वेर्नरला मिळाली आणि त्याच्या आयुष्याला कलाटणीस मिळाली. बर्लिनमध्ये ऑगस्टे पिकार्ड नावाच्या एका साहसी वीराची गाठ पडली. या ऑगस्टेने बलूनमधून अतिशय उंचावरून अवकाशात भरारी मारली होती. त्याच्या अनुभवाची व्याख्याने तो देत असे. तरुण वेर्नरची ऑगस्टेबरोबर गाठ पडली. तो म्हणाला, ऑगस्टे, एक ना एक दिवस प्रत्यक्ष चंद्रावर पोचण्याचे माझे स्वप्न आहे. हर्मन ओबर्थचे तरुण वेर्नरकडे लक्ष होतेच. त्याने अंतराळात जाण्याच्या नुसत्या कल्पना करू नकोस, त्यासाठी प्रचंड तांत्रिक तयारी आणि गणितीय आकडेमोड करावी लागेल, असे सांगून वेर्नरला मार्गदर्शन केले. वेर्नर पुढे जागतिक कीर्तीला पोहोचला तेव्हा एका मुलाखतीत त्याने गुरु हर्मन ओबर्थ यांचा अत्यंत आदरपूर्वक उल्लेख करताना म्हटले, अंतराळशास्त्रात हर्मन ओबर्थ यांना विसरून चालणार नाही, त्यांच्यामुळे मी आज येथपर्यंत प्रवास करू शकलो. वेर्नरने अग्निबाणांच्या इंजिनावर संशोधन सुरू केले. बर्लिन विद्यापीठात डॉक्टरेटसाठी त्याने नाव नोंदवले. वेर्नरच्या या संशोधनाचा विषय होता अग्निबाणात इंधनाचा वापर. अर्थातच याला खूप पैसा लागणार होता, कारण प्रयोग करून निष्कर्ष काढायचे होते. त्याचवेळेस जर्मनीत युती सरकार आले, पण त्यात प्रमुख होती नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी, नाझी पार्टी. अग्निबाणविषयक निरनिराळ्या प्रयोगांकडे सरकारचे लक्ष होतेच. तोफखान्याचा प्रमुख वॉल्ट डॉर्नबर्गरने सरकारकडून वेर्नरला भरघोस रिसर्च ग्रँट मिळवून दिली. नाझी सरकारला या प्रयोगात विशेष रस होता. 27 जुलै 1934 म्हणजे 1934 रोजी बर्लिन विद्यापीठाने वेर्नरला डॉक्टरेट प्रदान केली. वेर्नर होता फक्त 22 वर्षाचा. मात्र नाझी सरकारने हा प्रबंध निष्कर्ष गुप्ततेच्या कारणास्तव प्रसिद्ध केला नाही. 22 वर्षाचा हा तरुण आता डॉक्टर वेर्नर वॉन ब्राऊन म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याच्या प्रत्यक्ष प्रयोगांना नाझी सरकारने उत्तेजन दिले. त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी 2 यशस्वी अग्निबाणांचे प्रायोगिक प्रक्षेपण केले. हे अग्निबाण 2.25 व 3.5 किलोमीटर एवढे उंच गेले. त्याच सुमारास अमेरिकेत रॉबर्ट गोडार्ड यांचे द्रवरूप इंधन वापरून अग्निबाण उडवण्यावर संशोधन चालू होते. जर्मन सरकारचे लक्ष या प्रयोगांकडे होतेच. निरनिराळ्या शास्त्रीय मासिकातून याबद्दलची माहिती कात्रणे यांचा अभ्यास डॉक्टर वेर्नरने सुरू केला. अनेक जर्मन तंत्रज्ञांना प्रत्यक्ष रॉबर्ट गोडार्ड यांच्याबरोबर चर्चा करण्याची मुभा देण्यात आली. या सर्वांच्या विचारमंथनातून व डॉक्टर वेर्नर यांच्या पुढाकाराने A4 रॉकेट प्रणाली निर्माण करण्यात आली. हे अग्निबाण आकाशात 30 ते 35 किलोमीटर जाऊ लागले आणि पल्लाही 100 ते 125 किलोमीटरचा गाठता येऊ लागला. नाझी पार्टीने खासगी अग्निबाण संशोधनावर बंदी घातली व अग्निबाण संशोधन फक्त लष्करी उपयोगासाठी करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले. उत्तर जर्मनीतील बाल्टिक समुद्राकाठी पिनेमुंडे गावाजवळ प्रचंड लष्करी तळ उभारण्यात आला. डॉर्नबर्गर तेथील प्रमुख कमांडर झाले व डॉक्टर वेर्नर वॉन ब्राऊन यांची टेक्निकल डायरेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली. द्रवरूप इंधन म्हणजेच लिक्विड फ्युएल वापरून अग्निबाण तंत्राचा वापर करून जलद गतीने विमान उड्डाण करण्यावर संशोधन चालू झाले. विमानविरोधी अग्निबाण तयार करण्याचेही काम सुरू झाले. पुढे यातूनच A4 रॉकेट प्रणाली निर्माण करण्यात आली. याचेच रूपांतर जगप्रसिद्ध जर्मन V2 रॉकेटमध्ये करण्यात आले. विन जेनस म्हणजेच सूड किंवा प्रखर प्रतिकार किंवा बदला, यावरून या रॉकेटना V2 म्हणून संबोधण्यात आले. 1940 म्हणजे 1940 सुमारास नाझी पक्षात येण्याची सूचना डॉक्टर ब्राऊन यांना खूप वरिष्ठ पातळीवरून करण्यात आली. डॉक्टर ब्राऊन यांनी त्यांच्या सहकाऱ्यांचा व लष्करी तळावरील वरिष्ठांचा सल्ला घेतला. जर पक्ष सभासद झाले नाहीत तर संशोधन कार्यावर परिणाम होण्याची शक्यता होती. लहानपणापासून अंतराळ संशोधनाचा ध्यास घेतला होता. त्यांचे चंद्रावर जाण्याचे स्वप्न होते. तेच त्यांचे जीवित कार्य होते. शेवटी नाझी पार्टीचे ते सदस्य झाले. डॉक्टर वेर्नरना कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नव्हती. त्यांच्या संशोधनाबद्दल पुढील 3 वर्षे प्रमोशन मिळत गेले. त्यांच्या संशोधनाकडे हिटलरचे बारकाईने लक्ष होते. 22 डिसेंबर 1942 म्हणजे 1942 रोजी हिटलरने V2 रॉकेटमध्ये सुधारणा करून लंडनपर्यंत मारा करता येईल का असे संशोधन करण्याची आज्ञा केली. डॉक्टर ब्राऊन व त्यांची टीम कामाला लागली. अक्षरशः रात्रंदिवस काम करून 7 जुलै 1943 रोजी हिटलर यांना प्रत्यक्ष प्रयोगाची प्रक्षेपणाची रंगीत फिल्म दाखवण्यात आली. फिल्म पाहून व प्रत्यक्ष डॉक्टर वेर्नर यांच्याशी झालेल्या चर्चेमुळे हिटलर अतिशय उत्साहित झाले. यानंतर काही महिन्यातच डॉक्टर वेर्नर यांना प्रोफेसर हा अत्यंत मानाचा व प्रतिष्ठेचा किताब हिटलर यांच्या सांगण्यावरून देण्यात आला. वयाच्या फक्त 31व्या वर्षी अतिशय दुर्मिळ असा किताब डॉक्टर वेर्नर यांना मिळाला. गुप्त हेरांकरवी जर्मनांच्या या अग्निबाण संशोधनाचा ब्रिटन व रशियाला पत्ता लागला होता आणि आज न उद्या हिटलर या संशोधनाचा उपयोग विध्वंसक कामासाठी करणार याचा अंदाज होता. 17 व 18 ऑगस्ट 1943 रोजी सुमारे 600 विमानांनी 1800 टनाचे विस्फोटक दोस्त राष्ट्रांनी पिनेमुंडे भागात टाकले. पण अगोदर सुगावा लागल्याने बरीचशी यंत्रसामग्री अग्निबाण प्रक्षेपक यंत्रणा दुसरीकडे हलवण्यात आली. मात्र या हवाई हल्ल्यात डॉक्टर वेर्नर यांचे सहकारी व इंजिन रचनाकार वॉल्टेट शील व चीफ इंजिनियर वॉलेर मारले गेले. डॉक्टर वेर्नर बचावले. सर्व वेळापत्रक पुढे ढकलले गेले व 1943 अखेरीस लंडनवर हल्ला करण्याचे पुढे ढकलण्यात आले. अखेर 7 सप्टेंबर 1944 रोजी अचानक लंडनवर डॉक्टर वेर्नर यांनी तयार केलेल्या जर्मन V2 अग्निबाणांचा मारा करण्यात आला. इंग्लंडमध्ये खळबळ माजली कारण हा हल्ला अनपेक्षित होता. एका रात्रीत रॉकेट्स ट्रकने ओढून निराळ्याच ठिकाणाहून मारा करण्यात आला. त्यामुळे मारा नक्की कोठून होतोय याचा पत्ता लागेना. पुढील काही दिवसात अक्षरशः हजारांवर संख्येने V2 रॉकेट्स लंडनवर पडली. हजारो लोक ठार झाले, तेवढेच जखमी झाले. जवळजवळ 20,000 घरांची पडझड झाली. अर्थात आपल्या संशोधनाचा अंतराळ मोहिमांसाठी आज ना उद्या चंद्रावर जाण्यासाठी उपयोग व्हावा असे डॉक्टर वेर्नर यांना मनापासून वाटत होते. मात्र ते विरोध करू शकत नव्हते. विरोध करण्यासारखी स्थिती नव्हती. कालांतराने अमेरिकेत याबद्दल पत्रकारांनी विचारले असता डॉक्टर वेर्नर गमतीने म्हणाले, अग्निबाण यंत्रणा व्यवस्थित चालली पण ते भलत्याच ग्रहावर पडले. माझ्या आयुष्यातील काळा दिवस असे उद्गारही त्यांनी काढले. जर्मन गुप्तहेरांचे डॉक्टर वेर्नरवर लक्ष होते. 1943 अखेरीस एका पार्टीच्या वेळेस मित्रांबरोबर बोलताना, अंतराळ संशोधन काही ठीक चाललेलं दिसत नाही, युद्ध चुकीच्या दिशेने चालले आहे असे उद्गार त्यांनी काढले. पार्टीत असणाऱ्या एका हेर महिलेने ही बातमी पोलिसांपर्यंत पोचवली. डॉक्टर वेर्नर उत्तम पायलट होता, त्यामुळे तो विमान घेऊन लंडनकडे पळून जाईल अशा संशयाने 14 मार्च रोजी जर्मन गॅस्टापोनी त्यांना ताब्यात घेतले व त्यांना कोठडीत 2 आठवडे डांबून ठेवण्यात आले. त्यांच्यावर काय आरोप आहेत हेही सांगण्याचे सौजन्य दाखवण्यात आले नाही. शेवटी त्यांचे वरिष्ठ अधिकारी डॉर्न बर्गर यांनी बर्लिनमध्ये हिटलरच्या ऑफिसात रदबदली करून V2 रॉकेट्सच्या अंतिम तयारीसाठी डॉक्टर वेर्नरची अत्यंत जरूर आहे हे पटवले. डॉक्टर वेर्नर यांची सुटका झाली व अखेर 7 सप्टेंबर 1944 रोजी डॉक्टर वेर्नर यांच्या मनाविरुद्ध लंडनवर हल्ला करण्यात आला. मात्र पुढे दोस्त राष्ट्रांचा चहूबाजूनी हल्ला सुरू झाला. रशियाच्या सरहदीवर वाईट हवामान व बर्फ पडू लागल्याने हजारो जर्मन सैनिक मरण पावले. जर्मनीचा पराभव स्पष्ट दिसू लागला. पिनेमुंडेपासून जेमतेम 150 किलोमीटरवर रशियन फौजा धडकल्या. डॉक्टर वेर्नर यांनी सर्व सहकाऱ्यांना परिस्थितीची स्पष्ट कल्पना दिली. रशियाला शरण जायचं की अमेरिकेला शरण जायचं याचा निर्णय ज्याचा त्यांनी करावा असे सुचवले. मात्र शत्रूशी मरेपर्यंत प्रतिकार करावा अशा आज्ञा वरून आल्या. वेनर ब्राऊनने आलेल्या आज्ञेत फेरफार करून 500 सहकाऱ्यांना वर्कशॉपकडे रवाना केले. अनेक महत्त्वाची ड्रॉइंग्स गुप्त जागेत पुन्हा खाणीत लपवण्यात आली. सर्व तंत्रज्ञांना डाक रेल्वेतून आल्प्स पर्वताकडे रवाना करण्यात आले. तेथे मेजर कुमेर यांच्या ताब्यात देण्यात आले. वेळप्रसंगी सगळ्यांना ठार मारण्याच्या गुप्त सूचना देण्यात आल्या. मात्र सर्वांनी एकत्र राहण्यापेक्षा निरनिराळ्या खेडेगावातून विखरून जाण्यासाठी डॉक्टर वेनर यांनी मेजर कुमेरचे मन वळवले. 2 मे 1945 म्हणजे 1945 रोजी एका खेडेगावात एक अमेरिकन दिसल्याबरोबर डॉक्टर वेनरचे बंधू मॅग्नस सायकलवरून त्या अमेरिकन अधिकाऱ्यापर्यंत पोहोचले. मोडक्या तोडक्या इंग्लिशमधून त्यांनी सांगितलं की माझे बंधू डॉक्टर वेनर ब्राऊन हे V2 रॉकेट्सचे जनक आहेत. त्यांना अमेरिकेला शरण जायची इच्छा आहे. अमेरिकेच्या 44व्या पायदळाचा तो अधिकारी होता. डॉक्टर ब्राऊन आणि अनेक सहकाऱ्यांची नावे अमेरिकन अधिकाऱ्यांच्या ब्लॅकलिस्टमध्ये होतीच व त्यांचा शोध जारी होता. डॉक्टर वेनरचे नाव ऐकल्याबरोबर अमेरिकन यंत्रणा खडबडून जागी झाली व गळाला लागलेला मासा किती महत्त्वाचा आहे हे लक्षात आले. वेनर ब्राऊन व त्यांचे सहकारी यांना ताबडतोब ताब्यात घेण्यात आले. दोघांना जीपने 19 जून 1945 म्युनिकला हलवण्यात आले. 21 जूनला हा भाग रशियाच्या ताब्यात जाणार होता. म्युनिकहून 60 किलोमीटर अंतरावरच्या अमेरिकेच्या भागात हलवण्यात आले. 20 जून 1945 दोघांना गुप्तपणे अमेरिकेत नेण्यात आले. मध्यंतरीच्या काळात त्यांची कडक उलट तपासणी करण्यात आली. त्यांच्याबद्दल तेच वेनर आहेत का याची खात्री करण्यात आली. ऑक्टोबर 1945 काही निवडक अधिकाऱ्यांशिवाय डॉक्टर वेनरबद्दल कोणालाही कल्पना देण्यात आली नाही. मध्यंतरीच्या 3-4 महिन्यांच्या काळात त्यांच्या जर्मनीतल्या नाझी सभासदत्वाची सर्व नामोनिशाणी सर्व लेखी उल्लेख नाहीसे करण्यात आले. सर्व कागदपत्रे नवीन करण्यात आली आणि नवा जन्म घेऊन डॉक्टर वेनर अमेरिकेत दाखल झाले. जर्मनीतून अनेक तंत्रज्ञ शरण आले. त्या सर्वांना एकत्र करून मेरीलँड येथे हलवण्यात आले. पिनेमुंडे इथून 1000 कागदपत्रे ड्रॉइंग्स अमेरिकन्सच्या ताब्यात पडली. त्या सर्वांचे वर्गीकरण करण्यासाठी त्यांना वापरण्यात आले. मात्र डॉक्टर वेनर व त्यांचे जवळचे तंत्रज्ञ यांना फोर्ट ब्लीस येथे ठेवण्यात आले. त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी 26 वर्षांचा साधी इंजिनिअरिंग डिग्री घेतलेला अधिकारी नेमण्यात आला. हा मेजर हमिल डॉक्टर वेनर यांचा एकेरी नावाने उल्लेख करायचा. त्यांना युद्धकैदी अशा नजरेने पाहत असायचा. 26व्या वर्षी पिनेमुंडेला डॉक्टर वेनर यांना 1000 अधिकारी सलाम ठोकत असत. त्यांचा आदर राखला जाई. पण आज ते शरणागत होते. त्यांच्या ज्ञानाची कदर करण्याची पात्रता या मेजर हमीलकडे नव्हती. तरुण लष्करी अधिकाऱ्यांना अग्निबाणशास्त्र म्हणजे रॉकेट सायन्स शिकवण्याचे काम या मंडळीनं देण्यात आले. युद्धात जप्त केलेली प्रचंड यंत्रसामग्री V2 अग्निबाण व 1000 सुटे भाग फोर्ट ब्लीसमध्ये आणण्यात आले. यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम डॉक्टर वेनर व सहकाऱ्यांना देण्यात आले. लष्करी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय फोर्ट ब्लीस सोडण्याची परवानगी नव्हती. या साऱ्या वातावरणाचा डॉक्टर वेनरना कंटाळा आला. त्यांचा जीव रमेना, कुचंबणं व्हायला लागली. याच सुमारास त्यांच्या लांबच्या मामे बहिणीला त्यांनी लग्नाची मागणी घातली. लग्नासाठी जर्मनीत जायची परवानगी देण्यात आली. 1 मार्च 1947 म्हणजे 1947 रोजी डॉक्टर वेनर यांचे मारिया लुईस हिच्याबरोबर लग्न झाले. 26 मार्चला आई वडील व आपल्या नववधूसह ते न्यूयॉर्कला परतले. 9 डिसेंबर 1948 रोजी करीन नावाचे कन्यारत्न झाले. त्यानंतर 8 मे 1952 मार्ग्रेट नावाची कन्या व 2 जून 1960 रोजी पीटर नावाचा मुलगा झाला. 15 जून 1955 त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व बहाल करण्यात आले. 1950 ते 1951 त्यांच्यावरची बंधने हळूहळू कमी करण्यात आली. अलाबामा राज्यात हंटर्सविलेमध्ये अग्निबाणविषयक संशोधन सुरू झाले. डॉक्टर वेनर यांना अलाबामातील डेव्हलपमेंट ऑपरेशन्स डिव्हिजनचे डायरेक्टर करण्यात आले. सुरुवातीला रेडस्टोन अग्निबाण प्रणाली निर्माण करण्यात आली, यात पुढे सुधारणा करून अधिक शक्तिशाली ज्युपिटर नावाने नवी अग्निबाण प्रणाली निर्माण करण्यात आली. ज्युपिटर अधिक उंची गाठू शकत असे. अमेरिकेचा पहिला उपग्रह एक्सप्लोरर ज्युपिटर अग्निबाणाचा उपयोग करून 31 जानेवारी 1958 रोजी अंतराळात सोडण्यात आला व खऱ्या अर्थाने अमेरिकेची अंतरिक्ष प्रवासाची सुरुवात झाली. मात्र डॉक्टर वेनर एवढ्याशा यशाने समाधानी नव्हते. अमेरिकेत येऊन 10-12 वर्षे झाली तरी खऱ्या अर्थाने त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा फायदा अमेरिकेने करून घेतला नव्हता. त्यांची झेप थेट चंद्राकडे होती. अंतराळात प्रवास करून मनुष्याचे पाऊल चंद्रावर पडले पाहिजे असे त्यांचे स्वप्न होते. डॉक्टर वेर्नर यांनी शास्त्रीय लेखन चालू केलं. चंद्राकडे प्रवास कसा करता येईल, चंद्रावर उतरणारे यान कसे असेल, 20-25 वर्षानंतर मंगळ प्रवास करता येईल, त्यासाठी काय तयारी करावी लागेल, त्याआधी अंतराळात अंतराळ स्थानक उभे करावे लागेल, अशा अनेक विषयांवर अमेरिकेतल्या प्रसिद्ध मासिकातून त्यांची लेखमाला सुरू झाली. सामान्य जनतेपर्यंत अंतराळ प्रवास पोचू लागला. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाल्यावर अनेक अग्निबाण तंत्रज्ञ जसे अमेरिकेला शरण आले तसेच अनेक जणांना रशियाने नेले. त्यांचा उपयोग करून रशियाने अंतराळ शर्यत सुरू केली. 1957 रशियाने बाजी मारली व रशियाच्या स्पुटनिक या उपग्रहाने अंतराळात झेप घेतली. अमेरिकन जनतेने सरकारवर टीका करायला सुरुवात केली. या शर्यतीत अमेरिका मागे पडल्याची सामान्य लोकांची भावना झाली. या साऱ्या वातावरणाचा परिणाम मात्र चांगला झाला. डॉक्टर वेर्नर व त्यांच्या जर्मन सहकाऱ्यांना बाजूला न सारता त्यांचा चांगला उपयोग करून घ्यावा अशा मागणीचा जोर वाढला. 29 जुलै 1958 रोजी नासा या संस्थेची स्थापना करण्यात आली. नासाकरिता स्वतंत्र बजेट निर्माण करण्यात आले. अंतराळविषयक सर्व संशोधन नासाच्या एका छत्राखाली आणण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्या अगोदरच 31 जानेवारी 1958 ज्युपिटर अग्निबाणाचा यशस्वी वापर करून अमेरिकेचा पहिला उपग्रह अंतराळात गेला. त्यात महत्त्वाचा वाटा डॉक्टर ब्राऊन यांचा होता. साहजिकच अमेरिकेच्या पेंटागॉन या संरक्षण विभागात सर्वोच्च ठिकाणी डॉक्टर ब्राऊन यांना पाचारण करण्यात आलं व नासाची सूत्रे हातात घेण्याबद्दल विनंती करण्यात आली. मात्र आत्तापर्यंतच्या कटू अनुभवामुळं डॉक्टर ब्राऊन यांनी पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांना काही गोष्टी स्पष्ट सुनावल्या. चंद्र मोहीम यशस्वी करण्यासाठी सॅटर्न नावाची अतिशक्तिशाली अग्निबाण प्रणाली निर्माण करावी लागेल. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ व पैसा वेळेवर मिळावा लागेल. नवीन सुविधा निर्माण कराव्या लागतील. यासाठी दीर्घकालीन योजना राबवाव्या लागतील. मुख्य म्हणजे लाल फितीचा अडथळा येता कामा नये. या सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व तांत्रिक सुधारणा व सॅटर्न निर्माण करण्याचे संपूर्ण अधिकार डॉक्टर ब्राऊन यांना राहतील. या सर्व मागण्या मान्य झाल्यास जगातला पहिला चंद्रावर उतरणारा माणूस अमेरिकन असेल याची खात्री डॉक्टर ब्राऊन यांनी दिली. केवढा हा आत्मविश्वास. पेंटागॉनने डॉक्टर ब्राऊन यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आणि नासाचे पहिले डायरेक्टर म्हणून 1960 एप्रिल महिन्यात डॉक्टर ब्राऊन यांनी सूत्रे हातात घेतली. डॉक्टर ब्राऊन व त्यांचे सहकारी उत्साहाने कामाला लागले. लाखोंच्या संख्येत स्केचेस, हजारो तांत्रिक अधिकारी, शेकडो ठिकाणी निरनिराळ्या भागांच्या उत्पादनाचे काम, त्यावर देखरेख, अंतिम जुळणे, तिचे परीक्षण, अवाढव्य काम, त्यात सुसूत्रता ठेवणे, सगळ्यांना एका विशिष्ट हेतूने बांधून ठेवणे हे सोपे काम नव्हते. पण अमेरिकन सरकारने डॉक्टर ब्राऊन यांच्यावर विश्वास ठेवला कारण त्यांना डॉक्टर ब्राऊनबद्दल खात्री होती. प्रेसिडेंट केनेडी अध्यक्ष झाले, त्यांनी डॉक्टर ब्राऊन यांना भेटीस बोलावले. केनेडींना खात्री पटली की डॉक्टर ब्राऊन चंद्र मोहीम यशस्वी करणार. केनेडींनी जाहीर केलं की 1971 साल उजाडायच्या आत अमेरिका चंद्रावर पाऊल ठेवेल. जगभर खळबळ माजली. अनेक राष्ट्रप्रमुखांनी केनेडींनी भाबडा आशावाद प्रकट केला आहे असे वक्तव्य केले. ते काम इतके सोपे नाही असे मत अनेक शास्त्रज्ञांनी व्यक्त केले. अखेर अपोलो 11 सॅटर्न रॉकेटच्या सहाय्याने ऐतिहासिक उड्डाण केले. हजारो टन वजनाचे अपोलो यान पृथ्वीवर लक्षावधी पौंडांचा दाब देऊन सेकंदाला 4,000 लिटर लिक्विड ऑक्सिजन हायड्रोजन वापरून आकाशात झेपावले. 2,50,000 किलोमीटर दूर अंतरावरील चंद्राला प्रदक्षिणा घालून अपोलोमधून योग्य वेळेत चंद्रयान अलग झाले आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा म्हणजे ग्रॅव्हिटीचा उपयोग करून ठरल्या जागी चंद्रावर उतरले. शेवटच्या क्षणी स्वयंचलित यंत्रणा म्हणजे ऑटोमॅटिक सिस्टीम बंद करून अंतराळ वैज्ञानिकांनी स्वतःकडे ताबा घेतला व चंद्रावरील विवरात म्हणजे खड्ड्यात चंद्रयान उतरले असते ते टाळून पुढील सपाट जागेवर चंद्रयान स्थिरावले. 16 जुलै 1969 रोजी जगातला पहिला मानव नील आर्मस्ट्रॉंग याने चंद्रभूमीवर पहिले पाऊल टाकले आणि डॉक्टर वेनर वॉन ब्राऊन यांनी लहानपणापासून जपलेले स्वप्न साकार झाले. शांततेकरिता, मानवाच्या उन्नतीकरिता अंतराळ संशोधन व्हावे अशी त्यांची इच्छा होती आणि ती पूर्णत्वाला गेली. या सॅटर्न रॉकेटचा परत उपयोग करून यानंतर 6 वेळा चंद्राकडे उड्डाण करण्यात आले. मात्र एकदा चंद्र पादाक्रांत झाल्यावर अमेरिकन सरकारची दृष्टी बदलली. नासाच्या अंदाजपत्रकात काटछाट करण्यात आली. डॉक्टर ब्राऊन यांची चीफ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून नासाच्या वॉशिंग्टन मुख्यालयात बदली करण्यात आली. प्रयोगशीलतेत आयुष्य घालवणाऱ्या तंत्रज्ञानाचा जीव ऑफिसमध्ये कसा रमेल. अखेर मोठ्या दुःखद अंतकरणाने डॉक्टर ब्राऊन यांनी वयाच्या 60व्या वर्षी 26 मे 1972 रोजी सेवानिवृत्ती घेतली. मात्र त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी अमेरिकेतील खाजगी विमान कंपन्या वाटच पाहत होत्या. मेरीलँड येथील पेअरचाइल्ड एरोस्पेस कंपनीने त्यांना अध्यक्षपदाची धुरा सांभाळायला बोलवले. 1 जुलै 1972 रोजी त्यांनी नवीन कामाला सुरुवात केली. 1973 सुमारास वार्षिक नियमित आरोग्य तपासणीत त्यांना मूत्रपिंडाचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले. पण ते मनाने खंबीर होते. आपली नवीन कंपनीतील जबाबदारी सांभाळून त्यांनी साऱ्या अमेरिकाभर व्याख्याने देण्याचा सपाटा लावला. तरुण कॉलेज विद्यार्थ्यात अंतराळ तंत्रज्ञानाची गोडी वाढावी, अधिकाधिक तरुणांनी यात अभ्यास करून पुढे यावे या तळमळीने प्रकृती साथ देत नसतानाही दौरे चालूच ठेवले. भारताचे अस्त्रपुरुष आदरणीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 1964 अखेरीस नासात काम करायची संधी मिळाली. तेव्हा त्यांची व डॉक्टर वेर्नर ब्राऊन यांची काही क्षण गाठ पडली. नासातील आवाढव्य काम पाहून डॉक्टर अब्दुल कलाम यांनी त्यांना मनोमन गुरु करून टाकले. डॉक्टर कलामांनी नंतर अनेक क्षेपणास्त्रे निर्माण केली. त्यात SLV-3 हे महत्वाकांक्षी प्रक्षेपणास्त्र होते. याच्याकडे अमेरिका, ब्रिटन, रशिया या साऱ्या राष्ट्रांचे लक्ष होते. 1976 डॉक्टर APJ वडिलांचे वयाच्या 102व्या वर्षी निधन झाले. त्या दुःखातून चावरत डॉक्टर APJ SLV चाचण्या सुरू केल्या. काही चाचण्या फ्रान्समध्ये व्हायच्या होत्या. त्यासाठी फ्रान्सला जाण्याच्या आदल्या दिवशीच त्यांच्या आईच्या मृत्यूची बातमी कळली. तातडीने रामेश्वरला जाऊन अंत्यसंस्कार करून लगेच APJ फ्रान्सला गेले. चाचण्या यशस्वी झाल्या. आनंद कार्यपूर्तीचा आणि दुःख आईवडिलांच्या वियोगाचे अशा संमिश्र भावनेत APJ थुंबाला पोहोचले. आणि अचानक डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांनी बातमी दिली, डॉक्टर वेनर वॉन ब्राऊन आपल्या प्रकल्पाला भेट द्यायला येत आहेत. डॉक्टर APJ अत्यानंद झाला. सारी दुःखे विसरून डॉक्टर APJ डॉक्टर ब्राऊन यांच्या भेटीची तयारी करू लागले. ती भेट अत्यंत गुप्त स्वरूपाची होती. त्यांना आणण्यासाठी मद्रास विमानतळावर स्पेशल विमान ठेवण्यात आले होते. त्यावेळचा अनुभव डॉक्टर एपीजेंच्या शब्दातच ऐकण्यासारखा आहे. मद्रास ते त्रिवेंद्रम हा 90 मिनिटांचा विमान प्रवास आम्ही छोट्या ॲव्हरो विमानातून पूर्ण केला. माझ्या कामाबद्दल त्यांनी अनेक बारीकसारीक प्रश्न विचारले. अवकाशशास्त्राचा विद्यार्थी जसे ऐकून घेईल तसे माझे बोलणे ऐकून घेतले. आधुनिक अवकाशशास्त्राचे पितामह इतके नम्र, उत्सुक आणि स्फूर्तीदायक असतील अशी मला अजिबात पूर्वकल्पना नव्हती. क्षेपणास्त्राच्या क्षेत्रातील एका उत्तुंग माणसाशी मी बोलत आहे असा ताण मला अजिबात जाणवला नाही. क्षेपणास्त्राची लेंथ आणि डायमीटर यांचा LD मल्टिप्लायर असतो. तो SLV-3 आम्ही 22 ठेवला होता. त्यावर ते म्हणाले, थोडा जास्त वाटतो. अवकाशात उडत असताना त्याच्या स्थितीस्थापकत्वामध्ये म्हणजे इलॅस्टिसिटीमध्ये काही प्रश्न उभे राहतील, त्याबद्दल विचार करून ठेवा. डॉक्टर ब्राऊन स्वतः कॅन्सरने आजारी असताना केवळ एक तरुण शास्त्रज्ञ भारतात अग्निबाण निर्मिती करतो आहे याचे त्यांना फार कौतुक होते आणि कौतुकाची थाप मारण्याकरता ते भारतात आले होते. भारताचे अस्त्रपुरुष APJ थोर आणि जगात अस्त्रनिर्मितीचा पाया घालणारे डॉक्टर वेर्नर ही थोर 1975 नॅशनल स्पेस सोसायटीची स्थापना त्यांनी केली. 1976 ते या सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष झाले. प्रकृती खालावत चालली. त्यांनी फेअरचाइल्ड कंपनीला जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली. अमेरिकेचा सायन्समधील सर्वोच्च सन्मान नॅशनल मेडल ऑफ सायन्स त्यांना जाहीर करण्यात आला. व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते हा सन्मान केला जातो. हा सन्मान जाहीर झाला तेव्हा डॉक्टर वेर्नर वॅन ब्राऊन हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटका मोजत होते. अर्थातच व्हाईट हाऊसमधील सत्कार कार्यक्रमापूर्वीच डॉक्टर ब्राऊन यांचे निधन झाले. तारीख होती 16 जून 1977. डॉक्टर ब्राऊन यांना अनेक ठिकाणाहून सन्माननीय डॉक्टरेट देण्यात आली. अमेरिकेतील 12 विद्यापीठांनी तसेच जर्मनीतील बर्लिन येथे ते ज्या टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिनमध्ये शिकले त्या युनिव्हर्सिटीने विशेष सन्मानित केले. इंटरव्हिले येथील संशोधन संस्थेला वॉन ब्राऊन यांचे नाव देण्यात आले. जर्मनीतील अनेक शहरातून मुख्य रस्त्यांना डॉक्टर वेर्नर यांचे नाव देण्यात आले आहे. मात्र या सर्वापेक्षा महत्त्वाचे म्हणजे ज्या चंद्रावरच्या क्रेटरजवळ नील आर्मस्ट्रॉंगचे चंद्रयान उतरले त्या क्रेटरला डॉक्टर वेर्नर वॅन ब्राऊन यांचे नाव देण्यात आले आहे. जोपर्यंत चंद्र अस्तित्वात असेल तोपर्यंत डॉक्टर ब्राऊन यांचे नाव अजरामर राहील.